नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पॉडकास्ट मराठीच्या आणखीन एका नवीन एपिसोडमध्ये. बोलू तंत्रज्ञानाचे ज्या आजच्या एपिसोडमध्ये आपण जाणून घेणार आहोत विज्ञानातल्या अमूर्त संकल्पनांबाबत. पहिल्यांदा जाणून घेऊ अमूर्त संकल्पना म्हणजे काय. साध्या सरळ भाषेत बोलायचं झालं तर जे आपल्या डोळ्यांना दिसत नाही पण अस्तित्वात असतं किंवा आपल्याला त्याची जाणीव होते त्याला आपण अमूर्त संकल्पना म्हणू शकतो. भौतिकशास्त्राचा विचार केला तर अणू रेणू म्हणजेच ॲटम्स मॉलिक्युल्स हे देखील अमूर्तच आहेत. म्हणजे ते आपण डोळ्यांनी पाहू शकत नाही असे नाही पण ते पाहण्यासाठी आपल्याला विशिष्ट रचनेची आवश्यकता असते. तसेच विद्युत चुंबकीय लहरी ज्याच्या साह्याने आत्ता हे तुम्ही माझं पॉडकास्ट ऐकत आहात त्यासुद्धा अमूर्तच म्हणावे लागतील. खरंच आश्चर्य वाटलं ना. हो बरोबरच आहे, आपलं इंटरनेट म्हणजेसुद्धा एक विद्युत चुंबकीय लहरच आहे आणि ते 4G 5G 6G हे त्याच्या वेगासंबंधीतल्या संकल्पना आहेत. त्या त्याच्या वारंवारतेवर म्हणजेच फ्रिक्वेन्सीवर अवलंबून आहेत. जाऊ देते, आता आणखीन खोलात न जाता आपण पुढच्या विषयाकडे जाऊ. भौतिकशास्त्रासारखे रसायनशास्त्रसुद्धा काही अमूर्त संकल्पना आहेत. सध्या तरी किती लोकांना त्या अंगवळणीसुद्धा पडल्यात. कोरोनामुळे आपल्याला विविध औषधांची त्यातल्या घटकांची माहिती चटकन झालेली दिसते. फिजिक्स हा तसा फारसा आवडीचा विषय नाही पण सध्या चालू असलेले संशोधन बघता फिजिक्स नक्कीच भविष्यात अजून मौल्यवान कामगिरी बजावणार हे निश्चित. काल परवाच नासाने मंगळाच्या पृष्ठभागावर हेलिकॉप्टर उडवून भविष्यात परग्रह वसाहतीबाबत पुढचं पाऊल टाकलं. भारतसुद्धा गगनयान मोहिमेअंतर्गत पहिलावहिला अंतराळवीर आकाशात पाठवण्याच्या तयारीत आहे. अमेरिकेतल्या अंतराळवीरांना ॲस्ट्रॉनॉट म्हणतात तर रशियन अंतराळवीरांना कॉस्मोनॉट म्हणतात. भारताने मात्र आपल्या संस्कृतीच्या नावाचा वापर करत अंतराळवीरांना व्योमनॉट म्हणण्यात येईल असे जाहीर केले. आपल्याला माहितीच आहे आकाशाला समान असे शब्द येतो व्योम म्हणजेच आकाश. आता परत जाऊ नासाच्या वैज्ञानिक प्रयोगाकडं. पृथ्वीवर हेलिकॉप्टर हवेचा दाबाचा वापर करून उडते. बर्नौलीच्या सिद्धांतानुसार हवेचा दाब नियंत्रित करण्यासाठी पंख्यांची रचना अशी केली जाते की हवेचा दाब तयार होऊन वरच्या दिशेने हेलिकॉप्टरला ढकलले जाते. हे झाले आपल्या पृथ्वीच्या बाबतीत. मंगळाचा विचार करता तिथे ना हवेचा दाब ना तीव्र गुरुत्वाकर्षण शक्ती. त्या हेलिकॉप्टरने मंगळ ग्रहावर JJRO क्रेटरमध्ये तयार करण्यात आलेल्या एका तात्पुरत्या हेलिपॅडवरून उड्डाण घेतले. पृथ्वीशिवाय इतर ग्रहावर पहिल्यांदाच हेलिकॉप्टर उडाविले. नासाच्या या जवळपास 1.8 किलोच्या रोटरक्राफ्टने आपल्या 4 कार्बन फायबर पातींच्या आधारे उड्डाण केले. या पाती प्रति मिनिटाला 2500 वेळा फिरतात म्हणजे 2500 वेळा फिरतात. हा वेग पृथ्वीवर असलेल्या हेलिकॉप्टरच्या पात्यांच्या रोटेटिंग वेगापेक्षा म्हणजेच चक्राकृती वेगापेक्षा जवळपास 5 पट अधिक आहे. मंगळावरील वातावरणात पृथ्वीच्या तुलनेत 100 पट अधिक हलकं असल्यामुळं पातींच्या क्षमता अधिक आहे. ठीक आहे, आत्ता हे झालं आपल्याला नासाच्या या मंगळ मोहिमेबाबत. असेच पुढे जाणून घेत राहू. पुढच्या भागाची नक्कीच प्रतीक्षा करा आणि आजचा भाग कसा वाटला हे तुम्ही अभिप्रायाद्वारे कळवायला विसरू नका. धन्यवाद. Thank you.